श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। मंडळी, कालच्या भागात म्हणजे 8व्या अध्यायाच्या 15व्या श्लोकात निरूपण सुरू होतं। अंतकाळचे स्मरण या विषयावर निरूपण सुरू आहे आणि देव सांगत होते, ऐसे जे नित्य युक्त तयासी सुलभ मी सतत, म्हणूनी देहांती निश्चित मीची होती। असे माझ्याशी नित्य युक्त, नियमितपणे माझ्याशी जुळलेले, माझ्या आतमध्ये असलेले, त्यांना मी सतत सुलभच आहे। त्यांना मला वेगळं धावून जायची गरज नाही आहे, किंवा ते माझी हाक करतील, ते मला बोलवतील आणि नंतर मी त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्या मदतीला धावून जाईल असं नाही आहे। म्हणून देहांती निश्चित मीची होती, त्यांची एवढी मोठी अवस्था आहे, त्यांची स्थिती एवढी आहे, त्यामुळे ते मीच होऊन राहतात। पण याच्यामध्ये आडकाठी कुठे? शेवटी ते शरीर, शरीरभाव जर सुटला तर ते आत्मभावात नित्ययुक्तच आहे। जे दिवसातले 24 तास कधी विसरत नाहीत की मी एक पवित्र आत्मा आहे, मी एक पवित्र आत्मा आहे, या गोष्टीचा एक क्षण देखील त्यांना विसर पडत नाही, तर मग देहभाव राहिलाच नाही। आणि जर देहभाव राहिला नाही तर मग त्या शरीराशी संबंधित ज्या गोष्टी आहे, शरीराची लाचारी, शरीराच्या डिफिकल्टीज, त्या संपल्याच ना। म्हणून ते शरीर राहिले काय आणि पडले काय? ऐसे जे हे शरीर ते न पवतीची पुढती नर, आणि पुढे अशा प्रकारचं शरीर त्यांना लाभत नाही। जे होऊनी ठेले अपार स्वरूप माझे, कारण ते माझे अपार स्वरूप होऊन ठेलेले आहेत, माझ्या स्वस्वरूपाप्रत येऊन मिळालेले आहे। तर असे जे उत्तम प्रकारचे योगी पुरुष असतात ते मला स्मरतात आणि माझे स्मरण वेगळे करायची त्यांना गरज पडत नाही। 8व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकापासून आजचा भाग सुरू करूया। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। आ ब्रह्म भुवान लोकाः पुनरावर्तिनोर्जुन, मामुपेत्यत्तु कौन्तेय पुनर्जन्मन विद्यते। अर्जुना, ब्रह्म लोकापासून सर्व लोकीचे प्राणी पुनर्जन्म पावणारे आहेत। कुंतीपुत्रा, परंतु जे मजप्रत येतात ना, मजप्रत आल्यानंतर त्यांना पुनर्जन्म नाही। आता मजप्रत कसे येतात हे आधी सांगितलं आहे, पण आता इथे देव स्पष्ट करत आहे की असे माझ्यापर्यंत येणारे जे असतात त्यांना सोडून जितके काही आहे, ब्रह्मदेव धरून जितके काही आहे, जेवढे काही आहे, त्या सर्वांना येण्या जाण्याचे कष्ट आहेतच आहेत। एरवी ब्रह्मपणाची ये भडसे, न चुकतीची पुनरावृत्तीचे वळसे, परी नेवटलियांचे जैसे पोटन दुखे, ना तरी चेलियानंतरे, न बुडीजे स्वप्निचे ही महापुरे, ते विमाते पावले ते संसारे लिंपतिचिना। एरवी जगदाकाराचे सिरे, जे चिरस्थायांचे धुरे, ब्रह्म भुवनगा चवरे लोका चढाचे, जिये गावींचा पहारू दिवो वेरी, एका मरेंद्रांचे आयुष्य नधरी, विळोनी पाती उठी एकी सरी चबदा जणांची। सहज विचार करून पाहिले तर ब्रह्मपदाचा थोरपणा जरी प्राप्त झाला तरी त्यास पुन्हा पुन्हा येणारे जन्ममरणांचे फेरे चुकत नाही। परंतु ज्याप्रमाणे मेलेल्या माणसाचे पोट दुखत नाही, अथवा जागा झाल्यानंतर माणूस स्वप्नातील महापुराने बुडत नाही, अगदी त्याप्रमाणे जे माझ्या स्वरूपी प्राप्त झाले असे पुरुष संसार बंधनात कधी सापडतच नाहीत. सहज विचार करून पाहिले तर जगदाकाराचा शिरोभाग आणि सर्व चिरस्थायी पदार्थांमध्ये अग्रगण्य आणि स्वर्गादी लोकरूपी पर्वताचे शिखर असा जो सत्यलोक म्हणजे ब्रह्मदेवाचा लोक, ज्या सत्यलोकरूपी गावाचा प्रहर दिवसपर्यंत एका इंद्राचे आयुष्य टिकत नाही, तर ज्या गावच्या एका दिवसात एकसारखी 14 इंद्रे असतात, म्हणजे 14 इंद्रांची पंगत एका ब्रह्मदेवाच्या दिवसांमध्ये असते. आता ब्रह्मदेवाचा दिवस केवढा असतो आणि रात्र केवढ्या असतात ते पुढच्या श्लोकात सांगत आहे.
सहस्रयुग पर्यंत महर्यद ब्रह्मणो विदुः रात्रिं युग सहस्रानां तेहो रात्रद्विदो जनाः.
एक सहस्र युगे म्हणजे 4 युगांच्या सहस्र चौकड्या. युगे म्हणजे 4 युग. हे चारही युग जे धरलेत तर अशा युगांच्या 1,000 चौकड्या जर झाल्या म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. आणि अशाच 1,000 युगे राहणारी ब्रह्मदेवाची एक रात्र असते असे जे जाणतात ते ब्रह्मदेवाचे अहोरात्र जाणणारे होत. म्हणजे ब्रह्मदेवालाही आयुष्य आहे. ब्रह्मदेवही काही अनंत आयुष्य घेऊन आलेला नाही आहे, त्यालाही आयुष्य आहेच आहे.
जे चौकडिया सहस्र जाये तैठाए ठाओ विळुची होये आणि तैसेची सहस्त्रे भरिये पाहे रात्र जेथ. एवढे अहोरात्र जेथीचे तेने न लोटती जे भाग्याचे देखती ते स्वर्गीचे चिरंजीव. एर सुरगरांची नवाई विशेष सांगावी येथ काई मुदल इंद्रादिची दशा पाही जे दिहाचे 14 परी ब्रह्म्याची आही 8 प्रहराते आपुलिया डोळा देखते आहा तिगा तया ते अहो रात्र विदमणी पे.
4 युगांच्या जेव्हा 1,000 फेऱ्या होतात ना तेव्हा ब्रह्मदेवाचा एक पूर्ण दिवस होतो. त्याचप्रमाणे 1,000 चौकड्या भरल्या म्हणजे 1 रात्र होते. ज्या ठिकाणचा दिवस आणि रात्र एवढी मोठी आहे त्या काळात जे मरत नाहीत ते भाग्यवान हा दिवस आपल्या डोळ्यांनी पाहतात. ते स्वर्गातील चिरंजीव होत. स्वर्गामध्ये जे चिरंजीव बसले आहे फक्त तेच हे पाहू शकतात, सर्वसाधारण माणूस तर पाहू शकत नाही. इतर देवांचे ठिकाणी विशेष आश्चर्य काय कहायचे. मुख्य देवांचा राजा जो इंद्र त्याचीच दशा पहा की इंद्र ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 होतात, 14 इंद्र होतात. परंतु ब्रह्मदेवाच्याही 8 प्रहारांना आपल्या डोळ्यांनी पाहणारे जे आहेत त्यांना ब्रह्मदेवाच्या दिवसरात्रींना जाणणारे समजावे. आणि जाणूनही काय होणार आपल्याला हे कळायला येणार की ब्रह्मदेवाला सुद्धा एक विशिष्ट आयुष्य आहे आणि एका विशिष्ट आयुष्यानंतर ब्रह्मदेवालाही मरण चुकत नाही. त्यालाही हे पुनरपी जननम पुनरपी मरणम ही क्रिया लागलेलीच आहे.
अव्यक्ताद व्यक्त व्यास सर्वा प्रभवत्य रागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवा व्यक्त संज्ञके भूतग्रामस्य एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वशा पार्थ प्रभवत्य रागमे.
ब्रह्मदेवाच्या दिवसाला प्रारंभ झाला म्हणजे अव्यक्तापासून सर्व व्यक्त वस्तू उत्पन्न होतात. आणि रात्रीला प्रारंभ झाला म्हणजे जितक्या व्यक्त वस्तू आहेत त्या सगळ्या अव्यक्तामध्ये लीन होतात. हे अर्जुना, भूतांचा तोच हा समुदाय अशा प्रकारे पुन्हा पुन्हा जन्म घेतो आणि पुन्हा पुन्हा मरतो आणि पराधीन होऊन त्या ब्रह्मदेवाची रात्र सुरू झाली की लय पावतो आणि दिवस सुरू झाला की मग पुन्हा जन्मतो. पण तो अक्षर ब्रह्म झालेला पुरुष, अक्षर ब्रह्म झालेला तो जो भाविक असतो, तो माझ्या परत आलेला, त्याला मात्र या सगळ्या भानगडीत पडायची गरज उरत नाही.
ती ब्रह्मभुवनी दिवसे पाहे ते वेळी गणना केही न समाये ऐसे अव्यक्ताचे होये व्यक्त विश्व. पुढती दिहाची चौपाहारी फिटे आणि हाकार समुद्र आटे पाठी तैसाची मग पहाटे भरो लागे. शारदीयेचिये प्रवेशी अभ्रे जिरती आकाशी मग ग्रीष्मांती जैशी निगती पुळती. तैशी ब्रह्मदिनाचिये आदी हे भूतसृष्टीची मांदी मिळे जव सहस्राविधी निमित्त पुरे. पाठी रात्रीचा वसरू होये आणि विश्व अव्यक्ती लया जाये तोई युग सहस्र मोटका पाहे आणि तैसे चिरचे. हे सांगावया काय उपपत्ती जे जगाचा प्रळयो आणि संभूती ये ब्रह्मभुवनीची आहोती अहोरात्रान माझी.
त्या ब्रह्मलोकामध्ये जेव्हा दिवस उगवतो तेव्हा ज्याची मोजदाद कोठेही करता येत नाही असे लीन असलेले जग आकाराला येते. पुढे दिवसाचे चार प्रहर संपले. कोणाच्या दिवसाचे? ब्रह्मदेवाच्या दिवसाचे चार प्रहर संपले की हा आकार समुद्र आटतो आणि पुन्हा पहाटे तसाच आकार समुद्र भरावयास लागतो. शरद ऋतूच्या आरंभी ज्याप्रमाणे ढग आकाशात नाहीसे होतात ना, आणि नंतर ग्रीष्म ऋतूच्या शेवटी जसे ते पुन्हा उत्पन्न होतात मान्सूनच्या वेळी, त्याप्रमाणे ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभी हे भूतसृष्टीचे समुदाय हजार चौकड्याच्या काळाचे कारण संपेपर्यंत उत्पन्न होत राहतात. आणि मग रात्रीची वेळ होते आणि विश्व अव्यक्तात लीन होते. ती ही आणि ते सुद्धा हजार चौकड्यांची रात्र अंमळ उजाडली की मग पूर्वीप्रमाणे पुन्हा जगत उत्पन्न होते. अशी ही जगताची उत्पत्ती आणि विनाश इथे माऊलींनी आपल्यासमोर सांगितलं आहे. आणि हे सांगावयास कारण काय? तर ब्रह्मलोकाच्या एका दिवस रात्रींमध्ये जगाची उत्पत्ती आणि संहार होतो. एकदा जग उत्पन्न होते आणि एकदा पूर्ण जगाचा संहार होतो ब्रह्मदेवाच्या एका दिवसात आणि एका रात्रीत.
कैसे थोरी बेचे मान पाहे पा तो सृष्टी विजाचा साटो पा परी पुनरावृत्तीची या मापाशी गजाहला. एरवी त्रैलोक्य हे धनुर्धरा तिये गावचा गा पसारा तो हा दिनोदयी एक सरा मांडतसे. पाठी रात्रींचा समोपावे आणि अपयसाची साठवे म्हणिये जेथीचे तेथ स्वभावे साम्यासिये. जैसे वृक्षपण बिजासियाले की मेघ हे गगन जहाले तैसे अनेकत्व जेथ सामावले ते साम्य म्हणीपे.
ब्रह्मदेवाच्या मोठेपणाचे प्रमाण कसे आहे पहा, की तो सृष्टीरूपी बीजाचे साठवण आहे. कारण रात्रीच्या वेळी तो पसारा मावळला की मग सगळा पसारा त्या सृष्टीरूप बीजामध्ये एकत्र होतो आणि पहाट उजाडली की मग ही सृष्टी प्रसवू लागते. तरी पण तोही या पुनरावृत्तीच्या मापाला टोक झालाच आहे ना, त्याला सुद्धा ही पुनरावृत्ती लागलीच आहे. ब्रह्मदेवाला सुद्धा जन्ममरण चुकलेलं नाही. हे अर्जुना, एरवी तर हा जो त्रैलोक्याचा विस्तार तो त्या ब्रह्मदेवाच्या गावचा दिवस उगवल्याबरोबर एकदम रचला जातो. आणि मग रात्रीची वेळ प्राप्त झाली की तो सगळा पसारा या त्रैलोक्याचा संपूर्ण प्रसारा आपोआप लीन होतो आणि मग तो जिथून उत्पन्न झाला ना तिथे स्वभावतः साम्याला येतो असे म्हणतात. ज्याप्रमाणे झाड बीज रूपाला येते अथवा ढग हे आकाशरूप होतात, अगदी त्याप्रमाणे या अनेकत्वाचा जेथे समावेश होतो त्याला साम्य म्हणतात, त्याला इक्विलिब्रियम म्हणतात. ती जी स्टेट ऑफ इक्विलिब्रियम, तो ती जी स्टेट आहे त्याचा मुख्य मी आहे आणि जे माझं अंग होऊन राहतात त्यांना यात परत यायची गरज नाही. जसं जैसे वृक्ष पण बीजासी आले, संपूर्ण वृक्ष एका बीजामध्ये सामावलेला असतो कारण एका बीजापासून तो वृक्ष निर्माण होतो. जैसे वृक्ष पण बीजासी आले की मेघ हे गगन झाले. आता गगनामध्ये अनेक मेघ असतात, ढग असतात, तैसे अनेकत्व जेथ सामावले ते साम्य मणिपे. पण ते ढग म्हणजे मेघ, ढग म्हणजे आकाश नाही, हे सर्व ढग त्या आकाशात सामावलेले असतात. अशा प्रकारे जिथे अनेकत्व, सर्व प्रकारचं अनेकत्व, आता झाड म्हणजे काय, त्याला मुळा, फांद्या, खोड, पानं, फुलं, फळे सगळं काही आलं ना, हे सगळं काही एका बीजामध्ये सामावलेलं आहे. तैसे अनेकत्व जेथ सामावले ते साम्य म्हणावे. आणि ती साम्याची दशा, त्या साम्याच्या दशेमध्ये जो माझा भक्त असतो त्या भक्ताला मी सरळ सरळ माझ्याप्रत घेऊन असतो.
परस्तस्मात् तु भावोऽन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातनाः यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति.
पण या आता सांगितलेल्या अव्यक्ता पलीकडचे दुसरे जे सनातन अव्यक्त तत्व आहे ते सर्व भूते नाहीशी झाली तरी नाहीशी होत नाही. आता देव एक असं तत्व सांगत आहे की हे हा सगळा पसारा जिथे मावळतो, जिथे साम्यावस्था येते, हे एक तत्व झालं, याला अव्यक्त म्हणतात. पण या अव्यक्ता पलीकडे एक सनातन अव्यक्त आहे, सनातन ज्याचा कधी अंत होऊ शकत नाही असं सनातन. हे सनातन अव्यक्त तत्व, ते हे सर्व भूते ब्रह्मदेवासहित सर्व, सर्व भूते म्हणजे हे अधिभूत ज्याला काल सांगितलं होतं मी, हे सर्व जे भूते आहेत, सर्व शरीरे, हे किती वेळा आली किती वेळा गेली हे सगळं होत असताना हे जे सनातन अव्यक्त आहे हे कधीही नाश पावत नाही.
तेथ सम विषम न दिसे काही म्हणोनी भूते हे भाष नाही जेवी दुधची जाहलिया दही नाम रूप जाय तेवी आकार लोपा सरिसे जगाचे जगपण भ्रंशे परी जेथे जाहाले ते तैसे तैसे चियसे तै तयानाव सहज अव्यक्त आणि आकारा वेळी तेची व्यक्त हे कास्तव एक सुचित एरवी दोन्ही नाही जैसे आटलिया रूपे आटले पण ते खोटी म्हणिपे पुढती तो घनाकारो हारपे जे वेळी अलंकार होती ये दोन्ही जैशी होणी एकी साक्षी भूत सुवर्णी तैसी व्यक्ता व्यक्तांची कळसणी वस्तूच्या ठाई ते तरी व्यक्त नाव्यक्त नित्यना नाशवंत या दोही भावा अतीत अनादिसिद्ध.
तेथे त्या साम्य अवस्थेला, त्या इक्विलिब्रियमच्या अवस्थेला सम आणि विषम म्हणजे एकासारखे एक आणि एकाहून एक भिन्न हे काहीच दिसत नाही. म्हणून त्या साम्या अवस्थेस भूते असे म्हणता येत नाही. ते कसे, तर ज्याप्रमाणे दूध हे दही झाल्यावर परत त्याचे दुधात रूपांतर करता येत नाही, अगदी त्याप्रमाणे आकार नाहीसा झाल्याबरोबर जगाचा जगपणा नाश पावतो. पण जग जेथून निर्माण झाले होते तो सर्व प्रकार ते अव्यक्त जसेच्या तसेच असते. त्यावेळी त्या साम्या अवस्थेस स्वभावतः अव्यक्त असे म्हणतात आणि आकाराला आले म्हणजे त्यालाच मग व्यक्त म्हणजे जग असे म्हणतात. व्यक्त आणि अव्यक्त ही दोन्ही नावे एकाच्यामुळे दुसरे अशी सापेक्ष दिलेली आहेत. एक आहे म्हणून दुसरं आहे, ही रिलेटिव्ह आहे. जे व्यक्त आहे म्हणून अव्यक्त आहे, अव्यक्त आहे म्हणून व्यक्त आहे, हे एकमेकांच्या सापेक्ष आहे म्हणून दिलेली आहेत. आपण विचार करून पाहिले तर स्वरूपदृष्ट्या हे दोन्ही भाव नाहीत. एक असतं ना, फिजिक्समध्ये म्हणतात की एक रिलेटिव्ह असतं, इन टर्म्स ऑफ रिलेटिव्ह किंवा रिलेटिवली बेटर रिलेटिवली वर्स, पण एक प्रकार असतो ज्याला ॲब्सोल्यूट म्हणतो आपण. तर या दोन प्रकारांहून जो एक वेगळा प्रकार आहे जो ॲब्सोल्यूट आहे तो विचार करून पाहिले तर स्वरूपदृष्ट्या हे दोन्ही भाव नाहीत. ज्याप्रमाणे अलंकार आटवल्यावर त्या आटलेल्या अलंकाराला लगड असे म्हणतात, सोन्याची लगड म्हणतात ना, आणि पुढे ज्यावेळी त्या लगडीचे निरनिराळे अलंकार होतात त्यावेळी त्या लगडीला लगड म्हणत नाही, मग त्यांना आपण अलंकार म्हणतो, निरनिराळ्याच्या दागिन्यांचे नाव देतो. अलंकार आणि लगड या दोहीचे होणे जसे एका आधारभूत सोन्यावर असते, म्हणजे आता अलंकार किंवा आभूषण आपण समजू की हे व्यक्त आहे आणि लगड ही अव्यक्त आहे, पण दोन्हीच्या पलीकडे तिसरी जी अवस्था आहे सोने, ॲब्सोल्यूट फॉर्ममध्ये सोने, ते तर सोने या दोघांहून तिसरेच आहे ना आणि ओरिजिनल आहे. त्याप्रमाणे आकाराला येणारं जग म्हणजे व्यक्त आणि निराकार असणारी माया म्हणजे अव्यक्त यांचा विचार त्या तिसऱ्या ठिकाणी नाही. आणि ते तिसरं म्हणजे काय, चैतन्य, म्हणजे जिथे आकार आणि निराकार दोन्ही नाही अशा या दोन्हीच्या सापेक्ष कल्पना जिथे संपतात त्या आधाराला चैतन्य असे म्हणतात. ते चैतन्य तर साकारही नाही आणि निराकारही नाही, त्यास तिन्ही कालात असणारे असेही म्हणता येत नाही आणि क्षणभरंगूर आहे असेही म्हणता येत नाही. ते या परस्पर सापेक्ष आणि निरपेक्ष दोन्ही स्थितीच्या पलीकडे असून नित्य सिद्ध आहे, त्याला वेगळं सिद्ध करायचं नाही. ते तरी व्यक्त ना अव्यक्त, नित्य ना नाशवंत, या दोही भावातीत अनादिसिद्ध, त्याला वेगळं सिद्ध करायची गरज नाही, ते मुळात अनादिसिद्ध आहेच आहे.
जे हे विश्वची होऊनी असे परी विश्वपण नासिले नी ननासे अक्षरे पुसिल्या न पुसे अर्थू जैसा पाहे पातरंग तरी होत जात परी तेथ उदकते अखंड असत तेवी भूत भावी नाशवंत अविनाश जे ना तरी आटतीये अलंकारी नाटते कनक असे जयापरी तेवी मरतीये जीवाकारी अमर जे आही.
अगदी ज्याप्रमाणे पाटीवर लिहिलेली अक्षरे पुसून टाकावी आणि जर ती पुसून टाकली तरी त्यापासून होणारा बोध नाहीसा होत नाही, त्याप्रमाणे जे चैतन्य विश्वाच्या रूपाने बनलेले आहे परंतु विश्व पण नाहीसे झाल्याने ते नाहीसे होत नाही. पाटीवर समजा आपण अ आ ई ई हे लिहिलं तर मग आणि ते मिटून टाकलं म्हणून अ आ ई ई संपलं का? त्या पाटीवरून मिट लिहिलं आणि मिटवून टाकलं, लिहिताना ते निर्माण झालं म्हणून तिथे अ झाला, एरवी अ नव्हता असं होतं का? किंवा पाटीवरून मिटवून टाकला म्हणून अ नष्ट झाला असं होतं का? अ आधीही होता अ नंतरही असणार, त्याचे होणे न होणे हे त्या पाटीच्या रिलेशनमध्ये आहे, रिलेटिव्ह टर्म्समध्ये आहे पाटीसोबत. हे पाण्यावर लाटा तर उत्पन्न होतात आणि नाहीशा होतात, परंतु त्या ठिकाणी त्या लाटांस आधार असलेले पाणी सर्व काळी असतेच. अगदी त्याप्रमाणे या नाशिवंत प्राणी मात्रांमध्ये त्यास आधारभूत असलेले जे चैतन्य ते अविनाशी असतेच असते. अथवा आटणाऱ्या अलंकारांमध्ये जसे न आटणारे सोने असते अगदी त्याप्रमाणे मर्त्य जीवाच्या आकारात जे अमर आहे ते कायमस्वरूपी असतेच, हे मूळ स्वरूप असतेच. अशा प्रकारे या ब्रह्माक्षर निर्देश विषयावर हे निरूपण सुरू आहे. आज आपण इथे थांबू आणि याचा पुढचा भाग म्हणजे 21 श्लोकांपासून पुढे आपण उद्या घेऊ. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.